नमस्कार. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून आपल्या बारामती तालुक्यातील अंगणवाडी भगिनी आणि आशाताईंच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी हळदी कुंकू समारंभाचं आपण आयोजन केलं आहे. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहावं ही विनंती. स्थळ: आप्पासाहेब पवार सभागृह, शारदानगर, बारामती. वेळ: दुपारी 1 वाजता.